chinimandi.com पॉडकास्ट।
सरकारनं इथेनॉलला गती दिल्यानंतर महाराष्ट्र साखर कारखान्यांचं 2500 कोटींची गुंतवणूक करण्यावर लक्ष। मंगळवारी केंद्र सरकारनं इंधनासाठी लागणाऱ्या इथेनॉलचा भाव वाढवण्याचं निश्चित केल्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पुढील 2 वर्षात 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यावर लक्ष आहे। महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची दरवर्षी 57 कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे आणि सुमारे 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनं पुढील 2 वर्षात ही क्षमता दुप्पट होऊ शकते असं महाराष्ट्र राज्य साखर सहकारी महासंघाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं। प्रमुख राजकारण्यांनी नियंत्रित केलेली साखर कारखानदारी नव्या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि केंद्रीय निधी संस्थांकडून निधी मिळवण्याची शक्यता आहे। गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या साखर कारखानदारांनी तेल विपणन कंपन्यांनी दिलेलं मूल्य पुरेसं फायदेशीर नाही या कारणास्तव 14 कोटी लिटरपेक्षा कमी इथेनॉल तयार केलं होतं। इथेनॉल प्रति लिटर 59.13 रुपये देण्याच्या केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर मात्र उत्पादन वेगानं वाढण्याची अपेक्षा आहे। तेल विपणन कंपन्यांना साखरेला खरे वाहतूक शुल्क देण्यास सांगितलं आहे। आतापर्यंत कच्च्या साखरेपासून इथेनॉल तयार होण्यास परवानगी नव्हती, परंतु कच्च्या साखरेपासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या जास्त किमतीमुळं साखर कारखानदारांच्या अतिरिक्त साखरेच्या साठ्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे असं शेखर संघवी यांनी सांगितलं। साखरेपासून इथेनॉल तयार करण्यासाठी प्रक्रियेआधी ते प्रथम पाण्यात विरघळवून सिरपमध्ये रूपांतरित करावं लागतं। मागील वर्षापर्यंत इथेनॉल केवळ मळीपासून तयार करण्याची परवानगी होती। 2022 पर्यंत 10% आणि 2030 पर्यंत 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचं केंद्र सरकारच्या जैव इंधन धोरणाचं उद्दिष्ट आहे।